नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. अहमदाबाद सावन लंडनांत वचपी एअर इंडियाचे प्रवासी विमान काल अहमदाबादेंतल्या मेघनीनगर वाठारांत कोसळ्ळें. पुलीस आनी उजो पालोवपी दळ बचाव आनी मजती खातीर झुजा पांवड्यार वावुरता. अपघात सुवातेर वचपी सगळे रस्ते येरादारी खातीर बंद आशिल्ले. जखमींक उपचारा खातीर सरकारी हॉस्पिटलांत दाखल केले. अपघाताच्या कारणा विशीं चवकशी सुरू आसा. हे विमानात 242 प्रवाशी आशिल्ले, तातूंतले 169 भारतीय आनी 53 ब्रिटीश, 7 पुर्तुगीज आनी 1 कॅनेडियन नागरीक आशिल्ले, अशी माहिती एअर इंडियान दिला. मजगतीं विमान येरादारी मंत्री राममोहन नायडू हांणी हे घडणुके विशीं खर दुख परगटायला. सगळ्या आपत्कालीन प्रतिसाद दळांक कारवाय करपाचे निर्देश दिल्यात. अपघात सुवाते वेल्यान माहिती दितना मुळावेले जोड आयुक्त जयपाल सिंग राठोड हांणी म्हळां.
जितने पैसेंजर थे यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो डॉक्टर्स का हॉस्टल है. तो इंसिडेंट बनने के विद इन 2-3 मिनट्स में पुलिस बाकी सभी बोर्डियां सिविल एडमिनिस्ट्रेशन कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे. फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है. लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है. ऑलमोस्ट 70-80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे. मैं सभी से रिक्वेस्ट करता हूँ सभी हमसे सहयोग करें. जितनी पुलिस उसके अलावा जितनी भी एजेंसी आर्मी BSF CISF कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं.
अहमदाबाद इतना प्रवासी विमान अपघाता विषयी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खर दुख उक्तायला. ही घडणूक हुस्क्याची गजाल अशी म्हळा. अहमदाबादात काल घडिल्लो दुखेस्त विमान अपघातात खुबशा जणांक जीव वगडावचो पडलो. ह्या अपघाताच्या फाटभुंयेर गोंय सरकारान आयज एका दिसाचो दुखावटो जारी केला. तशेंच सरकारी कार्यावळी भौशीक सुवाळे तशेंच हेर कार्यावळी रद्द करून त्यो फुडें धुकलपाचो निर्णय गोंय सरकारान घेतला. सगळ्या खात्यांचे मुखेली सरकारी महामंडळ आनी स्वायत्त संस्था हांकां आदेशावरवीं संबंधीत निर्देश दिल्यात. भारत सरकाराच्या पत्र सूचना कार्यालय तशेंच प्रसारण मंत्रालया खाला चलपी आकाशवाणी दूरदर्शन तशेंच बांबोळीच्या HPT आकाशवाणीच्या जोड पालवान सगळ्या अधिकारी आनी कर्मचाऱ्यां खातीर आंतरराष्ट्रीय योग दीस 2025 निमतान काल सामुहीक योग कार्यावळ घडोवन हाडली. ही कार्यावळ पणजीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मिनेजीस ब्रागांजाच्या सभाघरांत जाली. प्रधानमंत्र्यांच्या संदेशांतल्यान प्रेरणा घेवन योगावरवीं बऱ्यापणाचो प्रसार करपाचो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आशिल्लो. प्रसार भारतीचे गोंयचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव आनी सहभागी लोकांक मार्गदर्शन करून वैयक्तिक आणि राष्ट्रीय प्रगतीत बऱ्या भलायकेचे भूमिकेचेर भर दिलो.
जीवन में ढालने के लिए हम सभी लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं और हमारे प्रधानमंत्री जी जैसे 21 तारीख को योग दिवस मनाते हैं तो उसके पहले हम लोगों ने एक यहाँ पे कार्यक्रम रखा है योग का. वो योग हम सभी को स्वस्थ रखने के लिए हम सारे परिवार के आकाशवाणी और दूरदर्शन के परिवार के सभी सदस्य यहाँ पे योग करेंगे और हम सभी ये प्रतिज्ञा लेंगे कि इसको हम अपने दैनिक जीवन में भी इसको रखेंगे और हमारा स्वास्थ्य अच्छा रहेगा, हमारा कार्य अच्छा रहेगा, हमारा कार्य अच्छा रहेगा तो हमारा देश आगे बढ़ेगा.
रस्त्याचेर बेवारस रितीन पार्क करून दवरिल्ल्या वाहनांच्या आड पुलीस ह्या फुडें खर कारवाय करतले. अशा वाहनांच्या मालकांक ती वाहनां रस्त्या वयल्यान काडपा खातीर नोटीस धाडटले आनी 8 दिसांत ती वाहनां रस्त्या वयल्यान काडूंक ना जाल्यार जप्त करून कावलात काडटले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी काल फातोड्डे हांगा सुरू केल्ल्या येरादारी पुलीस स्थानकाचें उक्तावण जालें. ह्या वेळार फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय, पुलीस महासंचालक आलोक नाथ, पुलीस अधीक्षक प्रबोध शिरवयकार तशेंच हेर मनेस्त हाजीर आशिल्ले. नीट आनी JEE तयारी करपी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांक आधार दिवपा खातीर गोंय सरकारान भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजण सुरू केल्या. हे येवजणे खाला पात्र विद्यार्थ्यांक वेवसायीक प्रशिक्षणाक 2 वर्सांत 3 लाख रुपया मेरेन मेळटले. 18-25 वर्सां पिरायेच्या गटांतल्या गोंयकार विद्यार्थी लोकसंख्ये प्रमाण दर 10 गोंयकार विद्यार्थ्यां मदीं एक अनुसूचित जमातीचो विद्यार्थी आसा. आदिवासी समाजांतल्या ह्या विद्यार्थ्यांक स्पर्धात्मक परिक्षे खातीर प्रशिक्षण मेळचें आनी ताचो फुडार परजळीत जावचो म्हण सरकारान ही येवजण चालीक लावपाचें थारायलां. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 27.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान तापमान 25.7 डिग्री सेल्सियस नोंद जालां. फुडल्या कांय दिसांत राज्यांत उटंगाराचो पावस पडपाचो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. वराक 40-50 किलोमिटर मेरेन वारें मारपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या निमण्या खेळात ऑस्ट्रेलियान दुसऱ्या दिवसाचो खेळ सोंपलो तेन्ना तांच्या दुसऱ्या डावांत 8-144 धांवण्यो केल्ल्यो. ऑस्ट्रेलियान दक्षिण आफ्रिकेचेर 218 धांवण्यांची आघाडी घेतला. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.